नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवीं ह्यो आसात प्रादेशिक खबरो। मुखेल खबरो। गोयांत तंत्रगिन्यान विकसीत करपाचेर भर दिवचो, जेवरवीं तरणाट्यांक रोजगाराची संद निर्माण जातली अशें आदले केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू हांणी सांगलां। वेंचणूक आयोगान वेंचणूक सुरळीतपणान जावची हे खातीर 2100 निरीक्षकांची नेमणूक केल्या। लोकसभा वेंचणुकेक लागून गोंयांत बेकायदेशीर मालाची येरादारी जावची न्हय हे खातीर दोनूय शिमांचेर कडक पुलीस बंदोबस्त दवरला। लोकसभा वेंचणुकेच्या निमतान आयकर खात्यान पणजेंत खाशेले नियंत्रण कक्ष उभारला। आनी आयज संवसारीक उदका दिसा निमतान गोंयासयत देशभरांत तरेकवार कार्यावळी जाल्यो। गोंयांत नोकरी मेळप कठीण जालां, देखून गोंयांत तंत्रगिन्यान विकसीत करपाचेर भर दिवचो, जाका लागून तरणाट्यांक रोजगाराची संद निर्माण जातली आनी ते भायर गोंयची अर्थीक उदरगतूय जातली अशें आदले केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू हांणी सांगले। आर्टिफिशियल इंटेलिजन्साचेर चड निंबून रावूं नाकात असोय सल्लो श्री प्रभू हांणी आपणाल्या उलोवपांतल्यान दिला। कला अकादमी पणजे वायब्रंट गोंयचे संवसारीक तंत्रगिन्यान परिशदेचे सुरेश प्रभू हांचे हस्तुकीं उक्तावण जाले। ह्या वेळार ते उलयताले। गोंयाकडे निर्मिती तांक आसा आनी गोंयांत तातूंत लक्ष दिवपाची गरज आसा। सध्या तंत्रगिन्यान ही नवी संकल्पना आनी नवी निर्मिती गोंयांत तंत्रगिन्यान व्हडा प्रमाणांत विकसीत करूं येता अशें तांणी मुखार सांगले। आर्टिफिशियल इंटेलिजन्स ही एक संद तशेंच एके तरेचे संकश्टूय जावन आसा। एआय मनशाची कामां करूंक लागिल्ल्यान फुडाराक नवी आव्हानां मुखार येवपाक शकतात, देखून तांकां फुडो करपाक आमचे कडेन बळगें आसतले काय ना हाचो विचार आमी पयलीं करपाक जाय। एआय कडेन बुद्धिमत्ता आसा खरी, मात ती बुदवंत न्हय। बुदवंतकाय फकत मनशा कडेन आसा, देखून एआयचो वापर बरे कामा खातीर जावचो, ताचो दुरुपयोग करचो न्हय असोय उलो श्री प्रभू हांणी आपल्या उलोवपांतल्यान मारलो। लोकसभा वेंचणुकेक लागून कर्नाटक आनी महाराष्ट्र ह्या दोनूय राज्यांच्या शिमेंतल्यान गोंयांत बेकायदेशीर मालाची येरादारी जावची न्हय हे खातीर दोनूय शिमांचेर कडक पुलीस बंदोबस्त दवरला। कर्नाटकातल्यान बेकायदेशीर आयात आनी निर्यात जावची न्हय म्हूण पोळें चेकपोस्टाचेर पुलिसांनी खर सुरक्षा दवरल्या। ह्या पुलिसांकडल्यान दीस रात ही गस्त चालू आसा। भायल्या राज्यांतल्यान येवपी आनी भायल्या राज्यांत वचपी गाडयांच्या हालचालीचेर नदर दवरपा खातीर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचो वापर सुरू केला। काणकोणचे पुलीस निरीक्षक हरीश राऊत देसाय हांच्या मार्गदर्शनाखाला ही गस्त चालू आसा। हे खातीर दोन सहाय्यक पुलीस निरीक्षक, एक हवालदार, दोन पुलीस शिपाय आनी तीन होमगार्ड कर्मचाऱ्यांसयत 10 जणांचो पंगड तैनात केला। गोंयांतल्यान कर्नाटकाक वचपी आनी कर्नाटकातल्यान गोंयांत येवपी दरेक वाहन ह्या पंगडाकडल्यान तपासणी करतात। ह्या पंगडाक मदत करपा खातीर वेंचणूक खात्याकडल्यान एक पुलीस हवालदारूय नेमिल्लो आसा। फकत चेकपोस्ट न्हय तर कर्नाटकाचे हेर मार्ग बंद केल्यात। दरेक वाहन तपासले बगर शीम हुपूंक दिवचे न्हय अशी खर शिटकावणी दिल्ल्याची माहिती पुलीस निरीक्षक राऊत देसाय हांणी दिली। लोकसभा वेंचणूक मतींत घेवन आयकर खात्यान पणजेंत एक खासा नियंत्रण कक्ष उभारला। हो कक्ष वेंचणूक सोपसर दीस रात 24 वरां काम करतलो। रोख पयशे वाटपा संबंधी कागाळ, फुकट वस्तू वाटप वा खंयच्याय व्यक्तीन वा पक्षांनी केल्ली असली खंयचीय घडणूक आयकर खात्यान दिल्ल्या फोन क्रमांकाचेर संपर्क करून वा ईमेल वरवीं दिवची अशें खात्यान दिल्ले भौशीक सुचोवणेंत म्हळां। म्हायती दिवपी व्यक्तींची नावां आनी तपशील गुप्त दवरतले अशेंय हे सुचोवणेंत म्हळां। वेंचणूक आयोग 2024 सर्वसामान्य वेंचणूक घेवपा खातीर सज्ज जाला। वेंचणूक सुरळीतपणान जावची हे खातीर वेंचणूक आयोगान 2100 निरीक्षकांची नेमणूक केल्या। दिल्ल्या जापसालदारके मदीं हे निरीक्षक जिल्लो वेंचणूक अधिकारी आनी रिटर्निंग अधिकाऱ्यांचेर देखरेख दवरतले। भारताच्या वेंचणूक आयोगान लोकसभा वेंचणुकेचे वेळापत्रक जाहीर केल्ल्यान 16 मार्च 2024 सावन देशभरांत आदर्श आचारसंहिता लागू जाल्या। हे फाटभुयेर वेंचणुकेची प्रक्रिया पुराय जायसर उत्तर आनी दक्षिण गोंयांत सुरक्षा दळ सोडून हेर कोणे शस्त्रां घेवन भोंवपाचेर बाळगुपाचेर बंदी घाल्या। उत्तर गोंयची जिल्लोधिकारी डॉ स्नेहा गिते आनी दक्षिण गोंयचे जिल्लोधिकारी अश्विन चंद्रू हांणी हो आदेश जारी केला। ह्यो खबरो तुमी आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागातल्यान आयकतात।
थ्री स्टेप्स टू स्टे प्रोटेक्टेड अँड स्टे सेफ फ्रॉम कोविड-19। वेअर फेस मास्क, दो गज की दूरी टू मेंटेन सोशल डिस्टन्सिंग, मेंटेन हँड अँड फेस हायजीन।
आयज 22 मार्च संवसारभर संवसारीक उदक दीस म्हूण पाळटात। ते निमतान गोंयासयत देशभरांत तरेकवार कार्यावळी जायत आसात. उदकी सचिवांची मुळावी गरज, उदकाबगर खंयचोच जीव जियेवंक शकना, उदकाची गरज ना असो वाठारूय ना, पूण आयज संवसारभर उदकाचो व्हड उणाव आसा, देखून उदक वाचोवप ही काळाची गरज जाल्या. ह्याच हेतान संयुक्त राष्ट्रान 1992 वर्सा 22 मार्च हो दीस संवसारीक दीस म्हण घोशीत करून उदका संवर्धनाचेर जागृताय केल्ली. उदका संवर्धनाचेर संवसारभर जागृताय करप हो आयच्या ह्या दिसाचो मुखेल हेत आसा. गांव संस्कृती आणि दायज हका अणकार तशेंच साहित्यावरवी उर्बा दिवपाचे यत्न राजभास संचालनालयान सुरू केल्यात. संस्कृती आणि दायजाचेर आधारित साहित्य रचनेक खासा अनुदान मेळटले. 30,000 ते 85,000 मेरेन अनुदान दिवपाची तजवीज ह्या येवजणेंत आसा. कोंकणी वा मराठीतल्यान देवनागरी लिपी, पुस्तक बरोवपी वा इंग्लीश भाशेंतल्यान कोंकणी वा मराठीत अणकार करपी मनशाक हे येवजणेचो लाव मेळटलो. ही येवजण 3 वर्सां खातीर आसतली. राज्यांत 15 वर्सांचो राबितो आशिल्ल्या मनशाकूच हे येवजणेचो लाव मेळटलो. अर्जांचेर विचार करून निर्णय घेवपा खातीर राजभास संचालकांच्या फुडारपणाखाला तज्ञ समिती स्थापन केल्या. 60 ते 100 पानांच्या पुस्तका खातीर 30,000 ते 50,000 मेरेन अर्थिक मदत मेळटली. 101 ते 150 पानांच्या पुस्तका खातीर 40,000 ते 65,000 मेरेन अर्थिक मदत मेळटली. 151 ते 200 पानांच्या पुस्तका खातीर 50,000 ते 75,000 मेरेन अर्थिक मदत दिवपाची तजवीज हे येवजणेंत आसा. 200 पानां परस मोठ्या पुस्तका खातीर 60,000 ते 85,000 मेरेन अर्थिक मदत मेळटली. अर्जाचो विचार करून 50% रक्कम पुस्तक उजवाडपा पयली संमत करपाचे अधिकार तज्ञ समितीक आसा. तज्ञ समितीचे वांगडी पुस्तक उजवाडाक येवचे पयली परीक्षण करतले. स्मार्ट सिटीच्या कामाक लागून अंदू शिगमोत्सवाची वर्सुकी चित्ररथ मिरवणूक 18 जून रस्त्या बदला दयानंद बांदोडकार मार्गाचेर जातली. चित्ररथ परेड पर्णे सचिवालय ते पर्णे गोंय वैजकी महाविद्यालय इमारती मेरेनूच जातली. वेंचणूक आचारसंहितेक लागून परेड राती 10 वरां मेरेन बंद जातली. आचारसंहितेक पाळो दिवपाक सर्तींत वांटो घेवपी सर्तकांनी सहकार्य करचे अशें आवाहन शिगमोत्सव समितीन केलां. पणजी शिगमोत्सव समिती वतीन सोमारा 25 मार्च ते आयतार 31 मार्च मेरेन तरेकवार सांस्कृतीक कार्यावळी जातल्यो. सोमारा 25 मार्चाक आझाद मैदानाचेर गुलालोत्सव जाल्यार शेनवारा 30 मार्चाक चित्ररथ परेड जातली. पणजी शिगमोत्सव समितीचे अध्यक्ष श्रीनिवास धेंपे हांणी पत्रकार परिशदेंत ही माहिती दिली. ह्या वेळार कार्यकारी अध्यक्ष मंगलदास नायक आनी हेर वांगडी हजर आशिल्ले. पणजी शिगमोत्सव समिती वतीन दर वर्सा फाल्गून म्हयन्यात शिगमोत्सव मनयतात. आझाद मैदानाचेर जावपी गुलालोत्सव आनी चित्ररथ परेड हे कार्यावळीचे खाशेलपण आसा. पणजेंत सध्या स्मार्ट सिटीची कामां सुरू आसात. चित्ररथ तशेंच रोमटामेळ परेड दर वर्सा दिवजा सर्कला कडेन सुरू जावन 18 जून रस्त्यावयल्यान सांतीनेज मेरेन येता. अंदू 18 जून रस्तो खणिल्ल्यान चित्ररथ परेड पर्णे सचिवालयाकडेन सुरू जावन पर्ण्या वैजकी महाविद्यालय इमारती मेरेन येतली. आयचो विद्यार्थी वाचपाकडेन दुर्लक्ष करता आनी इंटरनेटावयल्यान चुकीची माहिती एकठांय करता. ह्या विद्यार्थ्याक वाचपाची आवड निर्माण करपा खातीर राज्यातल्या ग्रंथालयीन कर्मचाऱ्यां खातीर कार्यशाळा घडोवन हाडली. पाटो पणजेचे केंद्रीय ग्रंथालय आनी राजाराम मोहन रॉय फाउंडेशनाच्या सहकार्यान राज्यातल्या माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांच्या ग्रंथालयीन कर्मचाऱ्यां खातीर घडोवन हाडिल्ल्या 3 दिसांचे कार्यशाळेचो काल समारोप जालो. ह्या वेळार कृष्णदास शामा ग्रंथालयाचे क्युरेटर सुशांत तांडील तशेंच शिक्षण संचालक शैलेश झिंगडे आणि हेर अधिकारी हजर आशिल्ले. कार्यशाळेत सुमार 225 ग्रंथपाल वाटेकार जाल्ले. आनी खबरो सोपोवच्या आदीं परतून एक फावट मुखेल खबरो. गोंयान तंत्रगिन्यान विकसीत करपाचेर भर दिवचो जे वरवीं तरणाट्यांक रोजगाराची संद निर्माण जातली अशें आदले केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू हांणी सांगलां. वेंचणूक आयोगान वेंचणूक सुरळीतपणान जावची हे खातीर 2,100 निरीक्षकांची नेमणूक केल्या. लोकसभा वेंचणुकेक लागून गोंयांत बेकायदेशीर मालाची येरादारी जावची न्हय हे खातीर दोनूय शिमांचेर कडक पुलीस बंदोबस्त दवरला. लोकसभा वेंचणुकेच्या निमतान आयकर खात्यान पणजेंत खाशेले नियंत्रण कक्ष उबारला. आनी आयज संवसारीक उदका दिसा निमतान गोंयासयत देशभरांत तरेकवार कार्यावळी जाल्यो. आनी इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोंपल्यो.